अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणि नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैष्टवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्युत तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदु सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम। केवलं करुणाकारम् कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समरथं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं भावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे। ज्ञानेशाङ्ग्रशरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तु कारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततं तुर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनं रक्षस्वदीनाङ्कितम्। बुडा जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय।
परमहंस
सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशु अद्वयाब्जिनी विकाशु वंदु आता जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञाना ज्ञान चांदणिया, जो सुदिनू करी ज्ञानिया स्वबोधाचा, जेणे विवळतीये सवळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे, सांडिती देहाहंतेची अविसाळे जीव पक्षी, लिंग देह कमळाचा पोटी वेचू तया चित भ्रमराचा, बंदी मोक्षू जयाचा उदयला होय, शब्दाची आसकडी भेद नदीच्या दोही थडी, आरडाते विरह वेडी बुद्धी बोधू तया चक्रवाकांचे मिथुन, सामरस्याचे समाधान भोगवीजो चित गगन भुवन दिवा। ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू केलेलं हे 16व्या अध्यायाच्या प्रारंभीचं गुरुस्तवन आहे। गुरु पौर्णिमेचा काळ चाललेला आहे। शनिवारी गुरु पौर्णिमा झाली। आपल्या केंद्राचा गुरु पौर्णिमेचा उत्सव येत्या रविवारी आहे। त्या दरम्यान ठेवल्या गेलेल्या प्रवचनामध्ये अनायासे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं गुरुस्तवन सहजासहजी आलं आणि त्याच्यावर निरूपण करण्याचं एक भाग्य मला मिळालं। या वर्षाचा प्लॅनर तयार करत असताना नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये शनिवारी गुरु पौर्णिमा आणि त्याच्या पुढच्या रविवारी उत्सव तर मध्ये केंद्र घ्यायची की घ्यायची नाही, मी प्रवचन करायचं की करायचं नाही, सत्संग गुरुवारचा घ्यायचा की घ्यायचा नाही, अशा प्रकारची बरीच चर्चा आमच्या मध्ये झाली आणि मी असं ठरवलं की सकाळची ध्यानाची केंद्र इथं घ्यायची, बुधवारचं आणि गुरुवारचं केंद्र संध्याकाळचं इथं घ्यायचं। गुरुवारचं जे केंद्र आहे ते त्या निमित्ताने गुरुस्तवनाचाच थोडासा वाढीव एक्सटेंडेड असा भाग अर्थातच ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि बुधवारी मी प्रवचन करेन तेव्हा कल्पना नव्हती की बुधवारी मला गुरुस्तवन करायला मिळेल। मला असं वाटतं की स्वामीजींच्याच कृपेनी किंवा अज्ञाताच्या इच्छेनी 16व्या अध्यायाच्या प्रारंभीच्या गुरुनमनाच्या ओव्या उच्चारण्याचं भाग्य या काळामध्ये मला लाभलं। ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंचं स्तवन करत ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात करतात आणि हा परिपाठ पहिल्या अध्यायानंतर थोडा बहुत 9व्या अध्यायामध्ये आणि मग 10व्या अध्यायापासून सलग सर्व अध्यायांमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी पाळला। 10व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत प्रत्येक अध्यायाची सुरुवात गुरुस्तवनानी ज्ञानेश्वर महाराजांनीच केली। 15व्या अध्यायाच्या ठिकाणी गीताशास्त्र ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या प्रकारांनी संपवलं आपण मागच्या वेळेला पाहिलं, भगवंतांनी गीताशास्त्र सांगून संपवलं आणि हा 16 आणि 17 हे परिशिष्ट रूपाने आलेले असे अध्याय समजले जातात। निरूपणाच्या ओघात ज्या गोष्टी सांगायच्या राहिलेल्या होत्या त्या 16 आणि 17व्या अध्यायामध्ये पूर्ण केल्या, पण या गोष्टींचा स्पर्श मात्र त्या ठिकाणी झालेला होता, पण तो विषय नंतर आहे। जेव्हा अभयम सत्व संशुद्धी ही ज्ञान योग व्यवस्थिती ही असा उच्चार आपण करू ऐकू तेव्हा हे घडेल। आता मात्र हा गुरुस्तवनाचा काळ आहे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हा नवल सूर्य, नवल चंडांश, विश्वाभास मावळतच उदयाला येतो. सद्गुरु रूपी सूर्य उदयाला येतो तेव्हा साधकाच्या जीवनामध्ये खरं म्हणजे विश्वाभास मावळायला सुरुवात झालेली असते. असं धरू की सूर्योदय ही जी घटना आहे, सूर्य आपल्याला दृष्टिक्षेपात येतो, प्रथम दर्शन होतं, तर तेव्हा सूर्योदयाची घटना घडण्याचा प्रारंभ झालेला नसतो, त्याचा प्रारंभ कितीतरी आधीपासून होतो. रात्रीचा शेवटचा प्रहर संपल्यानंतर आणि सकाळचा प्रहर सुरू होण्याच्या दरम्यान म्हणजे पहाटे असं समजलं जातं की 3:30 पासूनच ही प्रक्रिया सुरू होते. इथं गणेशपुरम मध्ये आणि पुण्यात झाडी भरपूर आहे सगळीकडं. तुम्ही पक्षी प्रथम कधी एकदम ओरडायला सुरुवात करतात त्यावेळेला जर घड्याळ पाहिलं उठून तर 3:30 दरम्यान सुरू होते, तेव्हा सूर्योदयाची घटना खरी म्हणजे सुरू होते. पण सूर्योदय आपल्या तऱ्हेने झालेला नसतो, त्यांना पूर्वसूचना मिळते आणि ते सूर्योदय झाल्याचा आनंद जणू व्यक्त करतात. शिष्याच्या जीवनामध्ये तसंच घडतं. सद्गुरूंची भेट आणि शिष्याला झालेलं ज्ञान, ज्ञानोदय, प्रत्यक्ष याच्यामध्ये काही अंतर जातं. पण हे जे अंतर जातं ते अंतर आपल्या समजाचा किंवा आपल्या न समजण्याचा विषय राहतो. त्याची सुरुवात मात्र सद्गुरूंच्या भेटीतूनच होते, मग कालांतराने शिष्याचा अबोध नाहीसा होतो. जसं गणेशनाथ स्वरूपानंदांना म्हणाले की अनुग्रह झाला याचा अर्थ दूध विरजलेलं आहे, दुधात ताकाचा थेंब घातल्यानंतर आता ते दूध राहिलेलं नाही पण त्याचं अजून दही व्हायचं आहे, त्याला काही काळ जसा जावा लागतो तसं सद्गुरु भेटल्यापासून ज्ञान होईपर्यंत जो वेळ जातो तो आपल्या न समजाचा असतो. मात्र ज्याची क्षणी अनुग्रह झाला त्याची क्षणी मोक्ष झाला, बंधन काही आत्मयाला बोलवची नये असं जे समर्थ म्हणतात तेच खरं. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हा सद्गुरु रूपी सूर्य, हा नवल चंडांश जेव्हा उदय पावतो साधकाच्या जीवनामध्ये तेव्हा विश्वाभास मावळून जातो. विश्वाभास मावळणारच असतो, फक्त अविद्येची रात्र संपण्याची आवश्यकता असते, थोडीशी रात्र शिल्लक असते, ती नाहीशी होते. सद्गुरु रूपी सूर्य जेव्हा उगवतो त्याची पहिली किरण उदयाची, ज्ञानोदयाची, उत्तम ध्यानाच्या वेळेला समजतात. प्रत्यक्ष ज्ञान होऊन ते ज्ञान स्थिरावेपर्यंत पुष्कळ वेळ जरी गेला तरी क्षण क्षण साधक हा परमात्म्याशी तदाकार होऊन परत माग फिरत असतो. क्षण एक अद्वयानंदानुभूती ही साधकाला घडतच असते आणि असा त्याचा ध्यानातला अथवा नामातला कित्येक काळ जातो, त्याला त्याच्याबाबत हे घडतच राहतं. त्याला उन्मनी अवस्थेचा लाभ होतो. उन्मनी अवस्थेचा लाभ होतो याचा अर्थ त्याचं मनच काही क्षणांपुरतं नाहीसं होतं. त्यावेळेला मनाच्या मागं असणारी जी जाणीव असते ती जाणीवच प्रगट होते, ती जाणीवच केवळ शिल्लक राहते आणि त्या जाणीवेला आपण परमात्म स्वरूप आहोत असा ब्रह्मबोध होतो। तेव्हा देहबुद्धी जाते, तेव्हा काही काळापुरती देहाची आठवण पार निमून जाते। साधकाला एका अविनाशी सुखाचा प्रत्यय यायला सुरुवात होते। हा प्रत्यय क्षणिक असतो, थोडा काळ असतो आणि परत त्याच्या चित्तामध्ये विचार उठतात, परत परत ती घटना घडते आणि असं कित्येक काळ होतं। असं होता होता त्याच्या ठिकाणी असणारा परमात्म बोध हा पक्का व्हायला सुरुवात होते। नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की ज्ञान हे अनुभवात्मक नाही, ज्ञान हे निश्चयात्मक आहे। कशाचा तरी अनुभव येणं हे ज्ञानाचं स्वरूप नाही। आपण परमात्म स्वरूप आहोत हा निश्चय पक्का होणं हे ज्ञानाचं स्वरूप आहे। साधू वस्तू होऊनही ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चळेना ऐसा झाला या नाव सिद्ध, साधकाची संदेह वृत्ती पुढे होत असे निवृत्ती। ही जी संदेह वृत्ती असते ती हळूहळू जाते। त्याग घडे अभावाचा, त्याग घडे अज्ञानाचा, शनैही शनैही हळूहळू त्याग घडत जातो आणि जसा जसा त्याग घडत जातो तसं आपण सच्चिदानंद हा बोध साधकाच्या ठिकाणी दृढ मूल होतो, दृढतर दृढतम होतो। काही दिसणं, काही ऐकू येणं, काही फिरणं अशा प्रकारचं ज्ञानाचं स्वरूप नाही। त्याच्याऐवजी अहम ब्रह्म अशा प्रकारचा साक्षात अनुभव येणं, साक्षात प्रत्यय येणं आणि तो नंतर टिकून राहणं अशा प्रकारे ज्ञानाचं स्वरूप आहे। मात्र मी मगाशी म्हटलं तसं, सद्गुरु जीवनात आले म्हणजे त्यांची प्रथम भेट झाली, अनुग्रह झाला, त्यांनी साधना दिली, साधना करायला सुरुवात केली, उत्तम ध्यान व्हायला लागलं, ध्यानामध्ये क्षण क्षण अशा प्रकारे परमात्म्याशी एकरूपता साधायला लागला, या क्षणाक्षणानंतर त्याच्या जीवनामध्ये आत्मबोध न विसरणं, तो तसाच शिल्लक राहणं अशी घटना घडायला सुरुवात होते। आणि कालांतरांनी चालता बोलता निचेष्ठित पडिले नसता मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरुचे नियोगे असं शिष्याच्या बाबत घडतं। तो चालत असताना बोलत असताना व्यवहार करत असताना आपण मुक्त आहोत, आपण देहबुद्धीपासून वेगळे आहोत, आपण आत्मस्वरूप आहोत अशा निश्चयामध्ये तो राहायला सुरुवात करतो, त्याची सुरुवात होते आणि मग नंतर ती अवस्था स्थिरावते, टिकते आणि वर्धिष्ण होते। ही जेव्हा पक्की होते तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं विश्वाभास मात्र संपूर्ण मावळून जातो। हेच ते पहाटे 2:30 किंवा 3:30 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत अंतर, सूर्योदय झाला असं आपल्याला समजण्याच्या आधी घडणारी जी घटना आहे त्यामुळेच सूर्योदय झाला, तसं सद्गुरूंच्या कृपा अनुग्रहामुळेच साधक आत्मबोधापर्यंत जाऊन प्राप्त झाला, पोहोचला। मात्र तोपर्यंत त्याला अनेक अडथळ्यांनाही सामोरं जावं लागतं। ध्यानामध्ये येणारे विविध प्रकारचे विक्षेप, शंका, संशय, दुराग्रह अशा प्रकारचे कित्येक विक्षेप त्याला बाजूला सारावे लागतात। सर्वात शेवटी जेव्हा अद्वय बोध त्याला प्राप्त होतो तेव्हा त्याच्या ठिकाणी काही गोष्टी जाणण्याची गरज असते। या गोष्टी म्हणजे मित्रता आणि शत्रुता। द्वेष आणि प्रिय अशा प्रकारची जी द्वंद्व असतात त्याच्यातली जी आपल्याला न आवडणारी असतात ती जाणं गरजेचं असतं. साधकाला आपली प्रगती व्हावी असं वाटत असतं, पण काही काही व्यक्तींच्या बाबत त्याच्या गाठी मनातल्या सुटतच नाहीत. त्याचं ज्याच्या ज्याच्याशी म्हणून भांडण असेल, पटत नसेल, शत्रुत्व आहे असं होत असेल, या सर्वांना मनोमन क्षमा केल्याखेरीज, या सर्वांच्या बाबत असणारा ग्रह काढून टाकल्याखेरीज आणि त्यांच्या ठिकाणीही परमात्मा आहे अशी दृढमूल भावना झाल्याखेरीज अद्वय बोध होणार नाही. आणि या गोष्टी साधकाच्या करायच्या कदाचित राहून जातात. त्याच्यासाठी जो विवेक असतो तो विवेक करायचा राहून जातो. श्रवण करत असताना देखील, सत्संगाला आलेलं असताना देखील, सद्गुरूंचं सान्निध्य मिळालेलं असताना देखील काही काही व्यक्तींच्या बाबत असणारी कटुता काही केल्या जात नाही. मी खूप शास्त्रीय भाषेत न बोलता सरळ सरळ असं सांगतो आहे की या गोष्टी अंतिम बोधाच्या, अंतिम ज्ञानाच्या आड आल्याखेरीज राहत नाहीत. आपली स्वतःची प्रकृती बाजूला सारणं आणि दुसऱ्याच्याही प्रकृतीला बाजूला सारून आपल्या ठिकाणी जसा परमात्मा आहे तसाच त्याच परमात्मा भावनेनी दुसऱ्याकडेही पाहणं, दुसऱ्याकडेही त्याच्याच त्याच महत्तेने त्याच्याशी वर्तन करणं, वर्तन करणं नच जमेल तर तसा भाव ठेवणं हे किमान पक्षी आवश्यकच असतं. असं होत नाही तोपर्यंत सद्गुरु रूपी सूर्य आपल्या जीवनात आला तरी देखील विश्वाभास मावळला नाही असा एक चमत्कारच आपल्याबाबत घडतो. खरं म्हणजे जे घडणं अशक्य आहे असं खरं म्हणजे व्हायला नाही पाहिजे, असं होऊ नाही शकत, तरी देखील हे घडतं याचं कारण आपला अहंकार, आपल्या ठिकाणी असणारे विकार, आपली प्रकृती यामुळे हे घडतं. म्हणून हा सद्गुरु रूपी सूर्य नवल चंडांश उदयाला येतो आणि तो उदयाला आल्यानंतर सुरुवातीची काही वाटचाल साधक फार वेगाने करतो. नंतर नंतरचा मात्र चढ जो आहे, स्वामीजी असं म्हणत असत की हिमालयाचा बेस कॅम्पच 25,000 फुटावर, जे तिथपर्यंत पोचणंच मारामार आणि मग तिथून प्रत्येक अर्धा किलोमीटर चढणं देखील अति कठीण. 25,000 पासून 29,000 फूट एवढं जर चढायचं असेल पुढं पुढं तर 10-10 पावलं देखील टाकणं कठीण. ही जी 10-10 पावलं आहेत ती म्हणजे आपल्या ठिकाणी असणारे विकार, कामक्रोधादी, मत्सरादी, या सगळ्या गोष्टी साफ झाल्याखेरीज ज्ञान होण्याची कोणतीही शक्यता नाही. आणि जेव्हा ते होतं तेव्हा देखील जर कोणाला असं वाटत असेल की या साधकांनी किंवा मी माझ्या प्रयत्नांनी हे दूर केलं तर तेही अशक्यच आहे. कारण आपणच धरून ठेवलेले ग्रह आपल्याकडून कोणीतरी सोडून घेतले अशा श्रद्धेने जर राहिला तर मी ते सोडलं याचा अहंकार सुटेल. म्हणून हे होईल तर सद्गुरु कृपेनीच होईल. म्हणून हा सद्गुरु रूपी सूर्य साधकाच्या जीवनामध्ये उदय पावतो आणि क्रमाक्रमाने त्याचा विश्वाभास मावळतो. वेळ लागेल पण तो वेळ मगाशी मी म्हटलं तसं काही प्रहरांचा, तसं काही वर्षांचा असणं शक्य आहे. साधकाचे प्रामाणिक प्रयत्न फार आवश्यक आहेत. असा हा चंडांश विश्वाभास मावळून टाकणारा त्यामुळे होतं काय, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अद्वयाब्जिनी विकाशू, हा सूर्य उगवल्यानंतर अर्थातच सूर्य विकासिनी कमल फुलतात, सूर्याची किरण त्याच्यावर पडल्यानंतर लाजून मुग्ध असलेली ती कमळ कळी उगवते, ती फुलते, तिचा विकास होतो. पण या ठिकाणी असणाऱ्या ज्या कमळाचा विकास होतो ते कमळ म्हणजे अद्वय रूपी कमळ असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता, अद्वैत बोधाच बोधरूपी कमळ ज्या सद्गुरु रूपी सूर्यामुळं त्याच्या उदयामुळं उमलली त्या सद्गुरूंना नमस्कार असो, त्यांना आता मी नमस्कार करतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. जो अविद्या राती रुसोनिया, गिळी ज्ञाना ज्ञान चांदणिया, हा सद्गुरु रूपी सूर्य अविद्या रूपी रात्रीवर रुसतो, अवकृपा करतो, अविद्या याचा अर्थ संसाराला सत्य मानणं, अविद्या म्हणजे देहाला सत्य मानणं, अविद्या म्हणजे कर्मांना सत्य मानणं, कर्मफळांना सत्य मानणं, याला अविद्या असं म्हणतात. आपल्या संसाराचं सत्यत्व, आपल्या देहाचं सत्यत्व, आपला पती कायम राहणार आहे, आपली पती कायम पत्नी कायम राहणार आहे, आपली जशी सांसारिक परिस्थिती आहे तशी कायम राहणार आहे, आपली सगळी मुलं एकत्र राहणार आहेत, त्यांच्या बायका मुलांसकट आपण एकत्र राहणार आहोत, त्यांच्यात कधीही भांडण होणार नाही, अभिमानाने मी छाती पुढे काढून चालेन, बघा माझा संसार, यालाच अविद्या म्हणतात. जे होणं शक्य नाही होईलही, जेव्हा ते होईल तेव्हा तो चमत्कारच असेल, ती मोठ्या मनाची माणसं असतील. संसारावरचं जे सत्यत्व आहे ते सत्यत्व आणि आपल्या ठिकाणी देहाहंता हीच आपली अविद्या आहे. सद्गुरु रूपी सूर्य काही करत असेल तर अविद्या रूपी रात्रीवर रुष्ट होतो, रागावतो, अविद्या रूपी रात्र दूर करतो. गिळी ज्ञाना ज्ञान चांदणी, या अविद्येमध्ये रमलेला मनुष्य ज्ञानाच्या किंवा अज्ञानाच्या दोन्ही अहंकारच असतात. ज्ञानाची जाणीव हा तर अहंकारच आहे, आणि अविद्येची उपासना आणि विद्येची उपासना असा विषयच ईशावास्य उपनिषदामध्ये आलेला आहे. अंधम तमहा प्रविशंती ये अविद्याम उपासते, जे अविद्येची उपासना करतात असं धरा की ते अंधकारातच प्रवेश करत आहेत. रोज पैसे मोजतायत. खान अब्दुल गफार खान, त्यांची मी आठवण वाचत होतो, ते भारतात आले, ते आपल्या तेव्हाच्या सरकारला त्यांचा त्या सरकारचा स्वतःचा उदात्त चेहरा दाखवण्यासाठी म्हणून आणि पाकिस्तानमध्ये गेलेला सरहद्द गांधी म्हणून ओळखला जाणारा, जणू महात्मा गांधींसारखाच असणारा, त्यांच्याविषयी आम्हाला किती प्रेम आहे हे भारतात दाखवून विशिष्ट समाजाला आपल्याकडे आकृष्ट करून घेण्याच्या राजकारणापोटी त्यांनी खान अब्दुल गफार खानना बोलावलं. माहिती अशी उजेडात आली की सरहद्द गांधींनी त्या तेव्हाच्या भाषेत रोज ते भारतात काय 5 दिवस किंवा 8 दिवस असे होते, त्यांचे विविध ठिकाणी सत्कार केले गेले, कार्यक्रम त्यांना थैली अर्पण केली गेली, त्या थैलीच्या व्यतिरिक्त रोज 1 कोटी रुपये तरी त्यांना मिळाले पाहिजेत अशी त्यांची अट होती, तरच भारतात येण्यात अर्थ आहे. ही जी मोठी मंडळी आपण म्हणतो ती प्रत्यक्षत कशी असतात हे फार कालांतराने प्रकट होतं. आणि ज्या हॉटेलमध्ये ते उतरलेले होते त्या हॉटेलमध्ये त्यांच्या खोलीत डोकावून, ते ही किल्लीची जागा असते तिथून डोळा लावून ज्यांनी पाहिलं त्यांना असं दिसत असे की खान अब्दुल गफार खान हे रोज 1 कोटी होतायत ना यांनी शब्द दिल्यासारखे तसे रात्री नोटा मोजत असत. अविद्येची उपासना म्हणजे धनाची उपासना. अविद्येची उपासना म्हणजे देहाची उपासना. याच्यावर मी फार बोलणार नाही. आणि विद्येची उपासना म्हणजे शब्द ज्ञानाचा अहंकार. मी पंडित, मी विद्वान, मी शास्त्री अशा प्रकारचा विशिष्ट भाव, माझ्यासारखा कोणीही नाही अशा प्रकारचा भाव. स्वामीजी सांगत असत की त्यांच्या दुकानामध्ये एक शास्त्री यायचे, तर ते असं सांगत होते की नुकत्याच झालेल्या सभेमध्ये तो अमुक अमुक शास्त्री आहे त्याला चर्चेत असा लोळवला आहे की आता तो परत डोकं वर काढेल असं शक्य नाही, असा लोळवलाय त्याला. हा विद्येचा अहंकार म्हणजे ज्ञानाची चांदणी आणि अज्ञानाची चांदणी. जो अविद्या राती रुसोनिया, अशा अविद्यारूपी रात्रीवर रुसणारा आणि ती रात्र नाहीसा करणारा कोणी असेल तर हा सद्गुरु रूपी सूर्य. गिळी ज्ञाना ज्ञान चांदणीया, जसा सूर्य उगवला कि मग चंद्रासकट सगळ्या चांदण्या नाहीशा होतात, आकाशात काही दिसत नाही, जणू सगळ्यांना गिळून टाकलं आता सूर्याने, संपलं. आता त्या आकाशात आहेत की नाहीत याच्याबद्दल काही पत्ता लागत नाही, त्या सगळ्या संपल्या, गिळून टाकल्या गेल्या. जो सुदिनू करी ज्ञानिया स्वबोधाचा, म्हणून ज्ञानाचा अहंकार जातो. पण ज्याला खरं ज्ञान असं म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपण असी आपण या नाव ज्ञान, अशा ज्ञानाकरता जे प्रेरित झालेले असतात त्यांना मात्र हा सूर्य उगवल्यानंतर स्वबोधाचा सुदिन आपल्या जीवनामध्ये उजाडला, अवतरला हे समजतं. जेणे विवळतीये सवेळे, लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे, धरिती सांडीती देहाहंतेची अविसाळे जीव पक्षी. ज्या सद्गुरु रूपी सूर्याचा सुप्रभाती उदय होता क्षणी लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे, आत्मज्ञान रूपी नेत्र दृष्टी प्राप्त होऊन सांडीती देहाहंतेची म्हणजे देहच मी अशा प्रकारच्या अहंतेची अविसाळे म्हणजे घरटी जीवपक्षी. जीवपक्षी ज्यांना या सूर्याच्या उदय होता क्षणी झालेल्या सुप्रभाती आत्मज्ञानाची दृष्टी प्राप्त होते आणि ते देहरूपी घरटी सोडून उडून जातात, देह भावना टाकून देतात, लिंग देह कमळाचा पोटी वेचूतया चिद्धमराचा बंदी मोक्षुजयाचा उदयला होय असं म्हणतात की भ्रमर मधाच्या लोभाने मकरंद कणाचा चारा घेण्याच्या लोभाने कमळावर बसलेला असतो आणि जेव्हा रात्र होते तेव्हा तो इतका मग्न असतो त्या सेवनामध्ये की त्याला न कळता तो बंदी होऊन जातो. ते कमळ दळ मिटून जात आणि तो त्याच्यात अडकतो. आलेला असतो विशिष्ट उद्देशाने, मध चाखण्यासाठी आलेला असतो, पण बंदी होऊन बसतो आणि चांगलाच अडकून राहतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की लिंग देह कमळाचा, लिंग देह रूपी कमळामध्ये हा जीव पक्षी राहायला आला, जीवरूपी भ्रमर आला, तो अशा करता आला की याच्या सहाय्याने आपल्या स्वतःच ज्ञान आपण प्राप्त करून घ्यावं. स्वतःच ज्ञान पण प्राप्त करून घेण्यासाठी देहाची गरज असते. देहाखेरीज कशी साधना करणार? तुम्ही देहाच्या पलीकडचे आहात, तुम्ही अविनाशी आहात, चित स्वरूप आहात, जाणीव स्वरूप आहात, आनंद स्वरूप आहात. तुम्ही देह नाही हा तुम्हाला होणारा बोध देहात असतानाच होतो. देह सोडून बोध कसा होणार? त्याच्यासाठी या जीव भ्रमराला देहरूपी कमळामध्ये यावंच लागतं, पण त्याचं येणं विशिष्ट कारणासाठी असत. पण या कमळातून नेमकं घेण्याच्या ऐवजी, मकरंद चारा घेण्याच्या ऐवजी, मधाचं सेवन प्राशन करण्याऐवजी तो विषयांचं सुख भोगत त्या लिंग देहरूपी कमळामध्येच अडकून बसतो. रात्र होते, आता त्याला सुटण्याची कोणतीच शक्यता राहत नाही. लिंग देह कमळाचा पोटी वेचूतया चितभ्रमराचा, चित भ्रमर जीवरूपी जाणीवरूपी भ्रमर, त्याचा वेच होतो त्या ठिकाणी तो चांगलाच जखडला जातो आणि तो बंदी होतो. लिंग देह कमळाचा पोटी वेचूतया चितभ्रमराचा बंदी मोक्षुजयाचा उदयला होय, जो उदय पावला, ज्याचा उदय झाला जीवनामध्ये, त्यामुळे हा बंदी झालेला जीव भ्रमर सुटतो, त्याला मोक्ष प्राप्त होतो. जसं ती कमल कलिका परत एकदा सूर्याची किरण पडली की तिचा विकास होतो आणि भ्रमर उडून जातो सापडलेला अडकलेला, तसा अबोधानी अज्ञानानी विषय सेवनामध्ये गुंतून गेलेला असा आपण मुक्त या भावनेनी जो उदयाला आल्यावर मग सुटतो. शब्दाची या आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडाते विरह वेडी बुद्धी बोधू तया चक्रवाकाचे मिथुन सामरस्याचे समाधान भोगवी जो चित गगन भुवन दिवा. चक्रवाक पक्षी याचा अर्थ न थांबता रात्रभर ओरडणारा पक्षी, अशी कल्पना आहे की रात्र झाल्यानंतर ह्या चक्रवाकांचं मिथुन म्हणजे नर आणि मादी हे एकमेकांपासून जिथे असतात तिथे वेगळे होतात. त्यांना एकमेकांपासून करमत तर नसतं, पण त्यांची भेटण्याची तर कोणतीच व्यवस्था नसते. रात्र झाल्यामुळं ते आपण जिथं आहोत तिथं थांबून राहिलेले असतात. अशा वेळेला एक साद देतो आणि दुसरा त्याला प्रतिसाद देतो, असं रात्रभर चालू असतं. हे चक्राकार गतीने चालू असतं. हे सतत चालू असल्यामुळे त्याला चक्रवाक म्हणजे सतत एखाद्या चक्र गतीप्रमाणे बोलणारा असं नाव पडलं. तया चक्रवाकाचे मिथुन असा हा चक्रवाक पक्षी. त्याचं मिथुन म्हणजे कोण तर बुद्धी आणि बोध. शब्दांची या आसकडी भेद नदीच्या दोही थडी आणि या कल्पनेमध्ये असं धरलं जातं की नर एका नदीच्या एका बाजूला आहे, हे चक्रवाक पक्षी साधारण नदीच्या काठी असतात. तर एका बाजूला हा नर आहे आणि नदीच्या दुसऱ्या बाजूला मादी आहे आणि तिथून ते एकमेकांना साद घालत ओरडत आहेत. तशी ही भेद रूपी शब्दांची आसकडी जंजाळ. शब्दांमुळेच भेद निर्माण होतो. शब्द हे बहुसार उपकारांच्या राशी असं तुकाराम महाराज म्हणतात. पण या शब्दांमुळे कधी कधी फार भेदही निर्माण होतो, कारण जे जे वाचू त्याच्यावर विश्वास बसतो. आपल्याला स्वतःचं ज्ञान नसल्यामुळं जे वाचू ते ज्ञान, आपलं ज्ञान म्हणजे दुसरं काय. त्यामुळे अशा प्रकारची योग्य किंवा अयोग्य किती ज्ञान आपण गोळा केलेली असतात आपल्याला माहीतच नसतं, पण ती ज्ञान म्हणून आपल्या ठिकाणी स्थिर होतात. म्हणून एखाद्या शास्त्राच्या अभ्यासकाला देखील प्रश्न पडतो की कोणतं शास्त्र प्रमाण मानायचं, पूर्व मीमांसा का उत्तर मीमांसा का न्याय का व्याकरण का सांख्य. कारण सर्वजण बोलतात आणि हा वाचतो हा ऐकतो, याला तर याच्या तारतम्याने त्या ज्ञानाची मिळवणी करता येत नाही. असं असल्यामुळं हा म्हटलं तर ज्ञानी आणि म्हटलं तर काय गाढव अशी याची परिस्थिती होते. जशी ओझी वाहणारा जसा असावा तसं सगळं बुद्धी डोक्यात भरून त्याच्या अभिमानाने त्याच्या अहंकाराने सतत बोलणारा बोलत राहणारा. या शब्दाच्या जंजाळातून भेद नदीच्या दोन्ही थडी, भेदरूपी नदी आणि त्या नदीच्या दोन्ही बाजूला एका बाजूला बुद्धी आणि दुसऱ्या बाजूला बोध. खरच प्रत्येकाच्या बुद्धीला बोध होण्याची आस आहे, पण हा बोध इतका पलीकडे आहे, इतका दुसऱ्या टोकाला आहे की आपण जिथं आहोत तिथून बुद्धीला बोध सापडतच नाही. बुद्धी बोधाला नेहमीच साद घालत असते. बोधाचा प्रतिसाद देखील क्षीणपणे बुद्धीला ऐकू येत असतो, पण दोघांचं मिलन होत नाही ही अडचण राहते. सद्गुरु भेटेपर्यंत ही अडचण कायमच राहते. कितीही वाचा, कितीही अभ्यास करा, शब्द जालम महारण्यम चित्त भ्रमण कारकम असं म्हटलेलं आहे. शब्द जाल हे जणू महाआरण्य आहे, चित्ताचं भ्रमण होईल आणि असमाधान प्राप्त होईल, याच्यापेक्षा अधिक काही होणार नाही. शब्दाची या आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडाते विरह वेडी बुद्धी बोधू. म्हणून प्रत्येकाच्या बुद्धीला बोध हवा आहे, पण बुद्धीवर फार फार संस्कार झालेले आहेत. स्वामीजी म्हणत असत की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अनलर्न व्हॉट इज ऑलरेडी लर्न्ड. जे जे घेतलेलं आहे ते काढणं फार कठीण जातं, कारण ते सगळं खरं धरून चाललेलं असतं, त्याचे संस्कार झालेले असतात, म्हणून बोध खुणावतोय पुष्कळ, पण बुद्धीला तिथं जाताच येत नाही. का जाता येत नाही याचं कारण अविद्येची रात्र चालू आहे. अशा या बुद्धी आणि बोध या चक्रवाकाच्या मिथुनाला सामरस्याचे समाधान भोगवी जो उदयाला आला की स्वच्छ प्रकाशामध्ये बुद्धीला बोध दिसतो, मग बुद्धीचं ओरडणं थांबतं, चक्रवाकाचं मिथुन एकमेकांचं दर्शन झाल्याबरोबरच थंडावतं, शांत होतं, मग ते एकमेकांना मिळतात, एकमेकांबरोबर राहतात. हे ज्यांच्या योगानी घडतं तो भुवन दिवा सद्गुरु आहेत. सद्गुरूंना भुवन दिवा म्हटलेला आहे. चित गगनामध्ये ही भेट होते बुद्धी आणि बोधाची, कशी आपण पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गुरुधः कस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरी 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 ज्ञानोपा स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि.